नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. चालू वर्षात देशाची क्षयमुक्तीकडे वेगानं वाटचाल. क्षयरुग्णांच्या प्रमाणात लक्षणीय घट. राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प विधानसभेत मंजूर. घाटी रुग्णालयात नवीन शस्त्रक्रिया इमारतीसाठी 710 कोटी. आठवडाभरात प्रशासकीय मान्यतेची ग्वाही. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केलेल्या महिलेस खंडणी प्रकरणी अटक. आणि देवगड हापूस आंब्यावर यूआयडी सील. फसवणूक रोखण्यासाठी संघटनेचा निर्णय. आता सविस्तर बातम्या. चालू वर्षात देशाची क्षयमुक्तीकडे वेगानं वाटचाल होत असल्याचं केंद्र सरकारनं सांगितलं आहे. आज लोकसभेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली. 2015 क्षयरुग्णांचं प्रमाण प्रतिलाख 237 रुग्णांच्या तुलनेत 2023 हे प्रमाण प्रतिलाख 195 रुग्ण झालं असून क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणातही 21% अधिक घट झाल्याचं पटेल यांनी सांगितलं. क्षयरोगाच्या उपचाराच्या प्रमाणातही 32% वाढ झाली असून देशात 347 प्राधान्य जिल्ह्यांमध्ये 100 दिवसांचं क्षयनिर्मूलन अभियान राबवलं जात असल्याची माहिती पटेल यांनी दिली. राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज विधानसभेत मंजूर झाला. अर्थसंकल्पातील अनुदानाच्या विभागवार मागण्यांवर सभागृहात चर्चा झाली आणि त्या मंजूर झाल्या. त्यानंतर आज अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र विनियोजन विधेयक मंजुरीसाठी सादर केलं आणि ते सभागृहानं एकमतानं मंजूर केलं. दाओसमध्ये यंदा झालेल्या करारामुळे राज्यात 16 लाख रोजगार निर्मिती होणार असून या करारांची चोख अंमलबजावणी राज्य सरकार करेल अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत दिली. सत्ताधारी आणि विरोधकांनी नियम 260 मांडलेल्या 2 स्वतंत्र प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते. दाओस करारासंदर्भात विरोधकांनी केलेले आरोप फेटाळून लावत पुढच्या अधिवेशनात दाओसमध्ये महायुती सरकारनं गेल्या 3 वर्षात केलेल्या कराराच्या अंमलबजावणीची माहिती दिली जाईल असं सामंत यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात नवीन शस्त्रक्रिया इमारत उभारणीसाठी 710 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. येत्या 8 दिवसात याला प्रशासकीय मान्यता दिली जाईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधान परिषदेत दिली. आमदार सतीश चव्हाण यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते. 2 महिन्याच्या आत सदरील इमारत उभारणीचं काम सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचं मुश्रीफ यांनी सभागृहात सांगितलं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विक्रम काळे, संजय केणेकर आदी सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला. विधान परिषदेच्या 5 जागांवर बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांची नावं आज राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली. आज विधान परिषदेत ही माहिती देण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथले भाजप नेते संजय केणेकर यांच्यासह 5 नवनिर्वाचित सदस्यांना सभापती राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला.
मी संजय कुकिळाबाई किसनराव केणेकर विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.
छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि अहिल्यानगर जिल्ह्याचं नामांतर होऊनही प्रशासकीय कामकाजात अनेकदा जुन्या नावांचा उल्लेख येत असल्याचं निरीक्षण विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी नोंदवलं. याची योग्य दखल घेण्याची सूचना शिंदे यांनी केली आहे. जलप्रदूषण कायद्यात सुधारणेचं विधेयक आज विधान परिषदेत संमत करण्यात आलं. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी हे विधेयक सदनासमोर सादर केलं. महाराष्ट्र मोटार वाहन कर सुधारणा विधेयकावर आज विधान परिषदेत चर्चा झाली. मोटार वाहन कायद्यात सुसूत्रता आणणं, वाहनांच्या किमतीवर आधारित कर आकारणी करणं तसंच मोटार वाहन कराचे दर वाहनांच्या सध्याच्या बाजार मूल्यांशी सुसंगत ठेवण्यासाठीच्या कराच्या कमाल मर्यादेत वाढ करण्याची तरतूद या विधेयकात आहे असं सरनाईक यांनी सांगितलं. हिंगोली जिल्ह्यात हर घर नल योजना डिसेंबर 2025 पूर्ण करण्यात येईल तसंच नांदुरा इथल्या हर घर नल योजनेचं काम वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर 1 लाख रुपये दंड ठोठवण्यात आला आहे. मेघना बोर्डीकर साकोरे यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली. प्रज्ञा सातव, हेमंत पाटील, सदाभाऊ खोत यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. जिल्ह्यात 180 योजना पूर्ण झाल्या असून 190 योजनांचं 75% अधिक तर 131 योजनांचं 50% अधिक काम झालं असून उर्वरित कामं प्रगतीपथावर आहेत. दिरंगाई करणाऱ्या 337 कंत्राटदारांना नोटीस बजावून 91 लाख रुपये दंड ठोठवण्यात आल्याची माहिती राज्यमंत्र्यांनी दिली. कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाईचे संकेत बोर्डीकर यांनी दिले. लातूर शहरात पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस नियोजन करण्याची सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी दिली आहे. विधान भवनात घेतलेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्यासह जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि इतर अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
खासगी तसंच देवस्थानच्या जमिनी वक्फ बोर्डानं बळकावल्याच्या असल्याचं आढळल्यास त्या काढून घेतल्या जातील असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी वक्फ बोर्डानं जमिनी बळकावल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. याबाबत केंद्र स्तरावर कायदा करण्याचं काम सुरू असून अशी माहिती देखील बावनकुळे यांनी दिली. महात्मा बसवेश्वर यांच्या सोलापूर इथल्या प्रलंबित स्मारकासाठी एक महिन्याच्या आत नवीन समितीची निवड करण्याचं तसंच जागा निश्चितीबाबत तोडगा काढण्याचं आश्वासन सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलं आहे. विधानसभेत सदस्य अभिजित पाटील, समाधान अवताडे यांनी विचारलेल्या प्रश्नावर गोरे बोलत होते. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केलेल्या महिलेस सातारा पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं आज खंडणी प्रकरणी अटक केली. संबंधित महिलेनं मंत्री गोरे यांच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्याची धमकी देत 3 कोटी रुपयांची मागणी केली होती. यासंदर्भातलं संभाषण पोलिसांच्या हाती लागल्यानंतर पोलिसांनी आज सापळा रचत ही कारवाई केली. आपल्या वकिलाच्या कार्यालयात 1 कोटी रुपयाची रक्कम घेताना या महिलेला रंगेहात अटक करण्यात आली असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नागपूर शहरात 2 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी हटवण्यात आली असून 6 पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या संचारबंदीत दुपारी 2 तास शिथिलता देण्यात आली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल यांनी ही माहिती दिली. या हिंसाचार प्रकरणी 99 जणांना अटक करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने यावर्षीपासून प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर टॅम्पर प्रूफ UID सील सक्तीचं करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत असे 1 कोटी स्टिकर्स तयार करण्यात आले असून देवगडमधल्या 308 शेतकऱ्यांनी 50 लाखांहून अधिक स्टिकर्स घेतले आहेत. ग्राहकांची फसवणूक आणि खऱ्या उत्पादनाचं नुकसान टाळण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाबाबत आमच्या प्रतिनिधींनी अधिक माहिती दिली.
ग्राहकांना केवळ देवगड अस्सल हापूस आंब्याची विक्री व्हावी यासाठी देवगड तालुका आंबा उत्पादक संस्थेनं हे पाऊल उचललंय. प्रत्येक अस्सल हापूस आंब्यावर यापुढे स्टिकर असेल आणि ग्राहक व्हॉट्सअपवर फोटो पाठवून शेतकऱ्याची माहिती सहज तपासू शकतील. सध्या देवगड हापूस या नावानं विकले जाणारे 80% पेक्षा जास्त आंबे देवगड मधले नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय. या पद्धतीमुळे बनावट विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, तसंच देवगड हापूस आंब्याच्या GI नोंदणीला देखील संरक्षण मिळेल. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
मुंबई विद्यापीठात रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र स्थापन केलं जाणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. मुंबई विद्यापीठ आणि जॅन्युटेक इंडस्ट्री यांच्यात या संदर्भात एक सामंजस्य करार झाला आहे. या कराराच्या अनुषंगानं रोबोटिक्स सिस्टम, ऑटोमेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऍप्लिकेशन्सवर विद्यार्थी आणि संशोधकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि प्रकल्पावर काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. हिंगोली जिल्ह्यात वाळूने भरलेल्या भरधाव टिप्परनं दुचाकीला धक्का दिल्यानं एकाचा जागीच मृत्यू झाला. सेनगाव तालुक्यातील आजेगाव इथं हा अपघात झाला. गणेश उत्तम तनपुरे असं या युवकाचं नाव असून त्याचा येत्या सोमवारी 24 मार्च रोजी विवाह होणार होता. नांदेड महापालिकेचा आगामी आर्थिक वर्षाचा 1523 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प प्रशासक तथा आयुक्त डॉ महेश कुमार डोई फोडे यांनी मंजूर केला. 5 कोटी 85 लाख रुपये शिलकीच्या या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ सुचवण्यात आली नाही. महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलातल्या शासकीय ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी 24 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. परिमंडलाअंतर्गत विविध शासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 5222 ग्राहकांकडे 116 कोटी 25 लाख रुपयांची थकबाकी आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. चालू वर्षात देशाची क्षयमुक्तीकडे वेगानं वाटचाल, क्षयरुग्णांच्या प्रमाणात लक्षणीय घट, राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प विधानसभेत मंजूर, घाटी रुग्णालयात नवीन शस्त्रक्रिया इमारतीसाठी 710 कोटी, आठवडाभरात प्रशासकीय मान्यतेची ग्वाही. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10